आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीचीही वाटचाल ठरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रतिपादन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20-24 जानेवारी दरम्यान दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार. विचारमंथन मानवी मूल्यमापनाचा गाभा. माजी खासदार डॉ राकेश सिन्हा यांचं जस्ट अ कॉझा अंतर्गत राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेत प्रतिपादन. आजपासून विधी महोत्सवाला सुरुवात. आणि नागपूरच्या व्हीएनआयटी आणि अल्युमनी संघटनेतर्फे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कारांचं वितरण 19 जानेवारी रोजी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आजचा भारत हा भावनांनी आणि युवा ऊर्जेनं परिपूर्ण आहे. त्याचे पडसाद भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी भारताचं ऑटो क्षेत्र जवळपास 12% वाढलंय. मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यातही वाढली आहे असं मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दिवंगत रतन टाटा आणि ओसामु सुझुकी यांचं स्मरण केलं. वाहन क्षेत्रातील प्रगतीच्या वाटेवर मध्यमवर्गीय माणसांची स्वप्न पूर्ण करण्यात या दोघांचं मोठं योगदान आहे असं ते म्हणाले. गुंतवणूक आणि निर्यात या दोन्हींमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोची महत्वाची भूमिका आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 स्वप्नाला आकार देण्यासाठी या एक्स्पोचं मोठं योगदान असेल असंही गोयल म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात 6.7% राहील असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केलाय. जागतिक अर्थव्यवस्थांबद्दलचा जागतिक बँकेचा अहवाल काल प्रसिद्ध झाला. त्यात म्हटलंय की चालू आर्थिक वर्षातील वाढीचा दर 6.5% राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा दर 8.2% होता. आगामी वर्षात सेवा क्षेत्रात सातत्यपूर्ण वाढ दिसेल तर सरकारी पाठबळाच्या आधारावर उद्योग क्षेत्र 6.7% दरानं वाढेल असं अहवालात नमूद केलंय. धरणातील पाण्याच्या सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वापर करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंत्रालयात ते बोलत होते. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच विविध प्रस्तावांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करून रिक्त पदांचा अनुशेष भरण्याची कार्यवाही करावी अशी सूचनाही महाजन यांनी केली. छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मुख्य सचिव संजय जाजू यांनी भेट दिली. भारतीय चित्रपट हे आपल्या देशाची सॉफ्ट पॉवर असून यामुळे आपल्या देशाची कला आणि संस्कृती जगभर पोहोचत असल्याचं ते म्हणाले.
हमारा सिनेमा हमारी सॉफ्ट पॉवर की एक बहुत इम्पॉर्टेंट ना केवल रिक्वायरमेंट है बट एट द सेम टाइम एक व्हीकल है. और आज हमारी फिल्में दुनिया भर में जाती है. हमारे आर्टिस्ट हमारे परफॉर्मर्स की दुनिया भर में आज पहुंच है. हमारा डायस्पोरा भी उसको एम्ब्रेस करता है. इंटरनेशनल ऑडियंस भी उसको एम्ब्रेस करता है. और ये बहुत जरूरी है कि हमारा कंटेंट इंडिया से बाहर जाए और हमारे इंडिया के हमारे सॉफ्ट पावर को दुनिया भर में फैलाए. बाकी मुझे बहुत खुशी है कि हमारा सिनेमा आज उस मुकाम पर है और हमारी क्रिएटिव इकोनॉमी भी आज उस मुकाम.
राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्यानं चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल यावर भर दिला. यंदाच्या दावोस दौऱ्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल यादृष्टीनं आमचे प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस हे येत्या 20-24 जानेवारी या दरम्यान दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होतील. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. या दौऱ्यात अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार असून उद्योगमंत्री उदय सामंत तसंच एमआयडीसी एमएमआरडीए सिडको अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासह रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विचारमंथन मानवी मूल्यमापनाचा गाभा असल्याचं प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार तसंच दिल्लीतील मोतीलाल नेहरू महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ राकेश सिन्हा यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात जस्ट कॉजा महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेची सुरुवात करताना डॉ सिन्हा यांनी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रभारी प्र कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी भूषवलं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ राकेश सिन्हा यांनी आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 17 नोव्हेंबर 1869 मध्ये काशी इथं 300 विद्वानांसोबत केलेला वादविवाद तसंच शंकराचार्य आणि मंडल मिश्र यांच्यामधील वादविवादाचं उदाहरण दिलं. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाद्वारे आजपासून 19 जानेवारी दरम्यान जस्ट कॉजा या राष्ट्रीय विधी उत्सवाचं आज संध्याकाळी विधी महाविद्यालयाच्या सभागृहात अधिकृत उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी 2024 परीक्षेत विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील दोन विद्यार्थिनी प्रिया वानखेडेला प्रथम आणि श्रद्धा जयस्वाल हिने तृतीय क्रमांक पटकावलाय. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचं अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या. महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचं नामकरण यशस्वीपणे करण्यात आलंय. यात वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि समुद्रपूर आयटीआयचा समावेश आहे. यापुढे वर्धा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा आता पांडुरंग सदाशिव खानखोजे या नावाने तर समुद्रपूर इथली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ऋषी भगीरथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाईल. शासन निर्णयानुसार वर्धेसह अकोला अमरावती कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वाशिम यासह अनेक जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे. रेल्वे हॉस्पिटल गोंदिया इथं 16 ते 18 जानेवारीपर्यंत एकूण 3 दिवस क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत असून शिबिरादरम्यान रेल्वे स्टेशन इथल्या कार्यरत सफाई कर्मचारी तसंच रेल्वे विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी रेल्वे विभागातील 94 अधिकारी आणि कर्मचारी तसंच सफाई कामगार यांची तपासणी सोबतच 90 एक्स रे आणि 24 थुंकीचे नमुने गोळा करण्यात आल्याची माहिती डॉ वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली. पक्षी गणना तसंच पक्ष्यांची संख्या आणि त्यांचं वितरण मोजणं आणि या गणनेतून पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती मिळवणं या माहितीचा वापर करून पक्ष्यांच्या लोकसंख्येतील बदल समजून घेता यावा याकरता भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आजपासून पक्षी गणना करण्यात येते. वनसंरक्षक अधिकारी मनीषा चव्हाण यांच्याकडून ऐकूया अधिक माहिती.
दिनांक 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे तिसरे बर्ड सर्व्हे सुरू झालेला आहे. या बर्ड सर्व्हेसाठी देशभरातून 70 पक्षी प्रेमी आलेले आहेत. तर त्यासाठी आपण जे आपल्या नवेगाव व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुटी आहेत तिथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. या 2-3 दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करतील.
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलंय. विमेन्स प्रीमियर लीगच्या 3र्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने होईल. हा सामना 14 फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातील बीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. नागपूरच्या दक्षिण अंबाझरी मार्गावर स्थित विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान संस्था व्हीएनआयटी आणि व्हीएनआयटी नागपूर माजी विद्यार्थी अल्युमनी संघटना यांच्या वतीनं प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार डिस्टिंग्विश्ड अल्युमनी अवॉर्ड यांचं वितरण 19 जानेवारी रविवार रोजी सकाळी 9:30 वाजता व्हीएनआयटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलं असून याप्रसंगी व्हीएनआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष मधुभाषी मदन गोपाल अध्यक्षस्थानी राहतील तर उद्योगपती नागेश बसवनली आणि सत्यनारायण नुवाल आणि व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ सदानंद गोखले प्रामुख्याने उपस्थित राहतील. या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना व्हीएनआयटीचे संचालक प्रेम पटेल यांनी माजी विद्यार्थी संघटनेनं व्हीएनआयटीच्या विकासाला भरभरून योगदान दिलं असल्याचं सांगितलं.
Talk about around more than 50 crores can say funding they have given forward the institute for development of the infrastructure. Particularly we have this international level swimming pool that is one of the marvelous structure that is there.
या पुरस्कार सोहळ्यात 7 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीचीही वाटचाल ठरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रतिपादन आणि नागपूरच्या व्हीएनआयटी आणि अल्युमनी संघटनेतर्फे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कारांचं वितरण 19 जानेवारीला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.